गाना चला दो, दीवाले बाबू मेरा गाना चला दो, दीवाले बाबू मेरा गाना चला दो, गाना चला दो, गाना चला दो।
अरे आजा बेबी आजा तेरा गाना बजा दूं, आजा बेबी आजा तेरा गाना बजा दूं, आजा बेबी आजा तेरा गाना बजा दूं, गाना बजा दूं, गाना बजा दूं, बजा दूं, आजा बेबी आजा, बजा दूं, आजा बेबी आजा, बजा दूं, गाना बजा दूं।
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार, मी आहे संग्राम। मगाशी महेश भोसलेचा फोन आला होता आणि तो शॉक्ड झाला। तो म्हटला, अरे संग्राम, आपल्या ट्रेन्स मध्ये जे ब्लँकेट दिलं जातं ते एक दोन महिन्यातनं एकदाच धुतलं जातं हे ऐकून याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये, हे मला माहीतच नव्हतं। मी त्याला विचारलं, तो जिथे काम करतो तिथं असं होऊ शकतं का की क्लायंटला तर वाटतं की त्याचा प्रोडक्ट रोज एक दिवसाआड धुतला जातो, किंवा तसं सामान्यतः करणं अपेक्षित आहे, पण इनफॅक्ट ते महिन्यातनं किंवा दोन महिन्यातनं एकदाच धुतलं जातं?
नाही नाही नाही, असं होऊ शकत नाही। हनीवेल मध्ये तरी नाही होणार, कारण तुम्ही जर अंधारात ठेवलं बॉसला किंवा कुणालाही, तर उद्या जी काही क्रिटिकल कंडिशन येईल त्यावेळेस तुम्हाला फेस करावं लागेल आणि मग ती सिच्युएशन खूपच अवघड असेल। तर असं कधीच होत नाही, आपण पूर्वकल्पना नेहमीच देतो, कारण की त्याप्रमाणे प्लॅन करत असतो। कुठल्याही गोष्टी जर डिले होऊ नयेत आणि कस्टमर अनहॅपी होऊ नये, तर त्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या प्रीप्लॅनच असतात। तुम्ही असं करून चालत नाही की बाबा ठीक आहे आता आज म्हणाला हा की नाहीये माझ्याकडे रिसोर्स आणि मी स्वतः डिसिजन घेतो, असं होऊ शकत नाही।
ओके, पण हा फरक काय तुला माहिती आहे?
मला असं वाटतं की परिस्थिती अशी आहे की जरी नियम असेल की धुवायचं, तरी काही लोक असतात की पैसे वाचवायचे किंवा पैसे खायचे वगैरे।
अरे नाही, मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे काय माहितीये का, प्रायव्हेट सेक्टर मध्ये जर तू हनीवेल मध्ये काही गोची केलीस, गमती जमती केल्यास, तर तुझ्या कस्टमर कडे चॉईस आहे, तो दुसऱ्या कंपनीकडे जाईल। पण तू रेल्वे मध्ये धू नाही तर नको धू नाही तर काही कर, मला जर ट्रेननी जायचं तर मला इंडियन रेलनीच जावं लागेल, मला काही कॉम्पिटिशन कोण नाहीच आहे।
राईट राईट, हो पण बरोबर आहे। संग्राम बोलतो, पुणेकर बोलतो, रेड एफ एम बजाते रहो।
कमिंग अप इन जस्ट अ बिट। Then 28 on the clock, Mia Hisangram, 93.5, Red FM, Bajate.